श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या सर्व भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 54वी ओवी काल घ्यायला सुरुवात केली होती आणि त्याचं उरलेलं विश्लेषण आज घेणार आहोत। ओवी होती रुचतिया चेनी मिसे रुचिते जेविजे जैसे कांदर्पण व्याजे दिसे देखत जेवी। आरशानेच आरशाला आरशाला पाहणे, वास्तविक आरसा आरशाला पाहत नाही किंवा आरसा माणसाला पाहत नाही, माणूसच आरशाच्या निमित्ताने स्वतःला पाहतो। माणूसच आरशाच्या निमित्ताने स्वतःला पाहतो। रुचतियाची निमिसे रुचिते जेवी जे जैसे, जेवणाची जी चव आहे ती त्या पदार्थांमध्ये नाही आहे, जे पदार्थ आपण खातो त्या पदार्थांमध्ये चव नाही आहे। चव घेण्याची शक्ती या आत्मविषयामुळे आहे। ते सर्व ज्ञानेंद्रिये त्या आत्म्याचा विषय असल्यामुळे आत्म्याच्या या विशिष्ट शक्तीमुळे आपण ती चव घेऊ शकतो। त्याला सायंटिफिक एक्सप्रेशन्स आपण देऊ, जीव आहे, त्याला निरनिळे सेंटर्स आहेत, त्याच्या टोकावर, त्याच्या साईडला, त्याच्या अवतीभोवती, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेंटर्स दिलेले आहेत, ते जाऊन वरती मग मेंदूपर्यंत जातात आणि कन्व्हे करतात मेसेज, तेव्हा आपल्याला विशिष्ट गोडी कळते। पण आता ते न्यूरॉन्स असू द्या किंवा काही असू द्या, पण शेवटी तो विषय आत्म्याचा असतो, कारण शरीरातून आत्मा निघून गेला की मग तिथे जीव असते पण चव नसते। त्याचप्रमाणे आरशाच्या निमित्ताने जसा माणूस स्वतःलाच पाहतो, तसं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का दर्पण व्याजे दिसे देखते जैसे। चांगदेवा, आरशाच्या मिशाने जसा मीच मला भेटतो, तसे जगातील सर्व उपाधीचे केवळ निमित्त करून मीच मला भेटत असतो। म्हणजे या संपूर्ण जगामध्ये आत्मस्वरूपाने मीच आहे, मीच माझा आनंद, ज्याला आत्मानंद म्हणतो, आणि तो आनंद मी माझ्या ठिकाणी भोगतो। हे दर्शन अखंड आहे। या अखंड दर्शनाची प्राप्ती सहज होत नाही चांगदेवा, त्यासाठी सद्गुरूची कृपा असणे आवश्यक आहे। तर आता ह्या सद्गुरूंची लक्षणे माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या एका अभंगात फार सुंदर वर्णन करतात। ते सद्गुरू म्हणजे काय? ब्रह्मजयाची बांधेची पावत ते जगी शाश्वत गुरुमूर्ती, शुद्ध ज्ञाने जया गुरुपदेशिती, नाही त्यासी मुक्ती कदा काळी। शुद्ध ज्ञाने जया गुरुपदेशिती, नाही त्यासी मुक्ती कदा काळी। ब्रह्म जयाचेनी बोधेची पावत ते जगी शाश्वत गुरुमूर्ती, जगातली शाश्वत गुरुमूर्ती। शाश्वत म्हणजे नेहमी असणारी, कधीही नष्ट न होणारी, अविनाशी, त्याला शाश्वत म्हणतात। तर गुरुमूर्ती, तर कोणतीच जगामध्ये अशी मूर्ती नाही किंवा कोणताच असा माणूस नाही जो कायमस्वरूपी राहू शकेल। म्हणून गुरुतत्व, गुरुतत्व हे शाश्वत असतं। तर ब्रह्मजयाचेनी जयाची बोधीची पावत, त्या गुरुतत्वातून गुरुवाक्याचा बोध झाला की त्या क्षणी ताबडतोब तिथे तुर्त ताबडतोब तिथे ब्रह्म प्रकट होतं। असा तो गुरु असतो ज्याच्यातून गुरुतत्व आणि त्या गुरुतत्वाचा प्रवाह वाहत असतो। शुद्ध ज्ञाने जया गुरुपदेशिती, नाही त्यासी मुक्ती कदा काळी। त्याला मुक्ती प्राप्तीला काही काळ लागत नाही, एकदा का गुरुनी उपदेश केला की लगेच तिथे कॅशमध्ये मुक्ती ठेवलेली आहे।
संसारी तरोनी शिष्यासी तारिती, तेची मानी जेती गुरु एक।
संसारी तरोनी शिष्याशी तारिती। सद्गुरु कसे असतात? स्वतःतच तरतातच, पण शिष्यांनाही तारतात। तेची मानी जेती गुरु एक। गुरुचं दुसरं लक्षण हे आहे की स्वतःचा तर उत्कर्ष किंवा उत्थान किंवा उद्धार करतातच, पण शिष्यांनाही तारतात। एका शिष्याला नाही, शिष्यांना, शिष्य समुदायाला।
काम क्रोध लोभ जे कान शिवती तेची ओळखी सद्गुरु जाण।
काम क्रोध लोभ यांना स्पर्श देखील ते करत नाहीत, आणि खऱ्या अर्थाने सद्गुरु म्हणून त्यांनाच आपण ओळखायला पाहिजे।
ज्यांशी नाही भेद ब्रह्मी एकाकार म्हणे ज्ञानेश्वर तोची गुरु।
माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याशी नाही भेद ब्रह्मी एकाकार, जो अभेद भक्तीने परिपूर्ण आहे, अभेद आहे, ब्रह्म आणि तो गुरु, गुरुचा आत्मा यांच्यात भेद करता येत नाही, म्हणून गुरु साक्षात परब्रह्म, अशी ही पाच लक्षणं सांगितली माऊलीने। शाश्वत असतो तो, मुक्ती देण्याला एक क्षण देखील लावत नाही, आणि ज्याच्याला कामक्रोध लोभ शिवत नाही, आणि तो ब्रह्मीभूत आणि एकाकार झालेला असतो। ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग खऱ्या सद्गुरूंचा स्पष्ट शब्दामध्ये परिचय करून देणारा असा आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु, सद्गुरु, गुरु माऊली या विषयांवर खूप लिहिलंय। सर्वात जास्त ओव्या एकंदरीत काढल्यात तर या विषयावरतीच आहे। गुरुभक्तीमध्ये असे लीन होऊन जायचे, स्वतःला हरवून टाकायचे। गुरुविषयी त्यांची एवढी अगाध निष्ठा आणि प्रगाढ श्रद्धा, ज्यांच्या बोधानेच, आत्मबोधानेच ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते, तेच या जगामध्ये शाश्वत गुरुमूर्ती होय। जे गुरु शब्द ज्ञानाने आपल्या शिष्याला उपदेश करतात, खरं तर उपदेश किंवा शब्द हा विषयच नाही आहे आत्मसाक्षात्काराचा, तरी सुद्धा त्यांच्यात एवढी शक्ती असते की ते लौकिक शब्दामध्ये हे सामर्थ्य उत्पन्न करतात। जे गुरु शब्द ज्ञानाने आपल्या शिष्याला उपदेश करतात आणि त्या शिष्याला कधीही मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकत नाही, जो या संसार सागरातून स्वतः तरून जाऊन आपल्या शिष्यालाही तारून नेतो, तोच खरा सद्गुरु। काम क्रोध लोभ इत्यादी विकार त्यांना स्पर्शही करत नाही, तोच खरा सद्गुरु, जो भेदभाव न जाणता ब्रह्मस्वरूपी एकाकार होतो आणि एकाकार करतो, त्यालाच माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु असे म्हणतात। अलीकडच्या काळामध्ये मग एकनाथ महाराजांनी सुद्धा अत्यंत सोप्या भाषेमध्ये सद्गुरूंचा महिमा वर्णन केलेला आहे। का बरं हे सांगायची गरज आहे, कारण चांगदेवांना इतकं ज्ञान होतं, एवढा सिद्ध योगी होता, पण एकच कमतरता होती की त्यांना सद्गुरू हा विषय माहीत नव्हता। सद्गुरू काय असते हा विषय माहीत नव्हता, कारण ते स्वतःच सिद्ध योगी होते, म्हणून सर्वसामान्यांचं जसं असतं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण, किंवा कोणीतरी माझ्यापेक्षा श्रेष्ठ असेल त्याला मी वस्ताद मानील, तर तसा त्यांना वस्ताद मिळालेला नव्हता। माऊली ज्ञानेश्वराच्या निमित्ताने, रूपाने त्यांना आता हे अनुभवाला येणार होतं, तरीसुद्धा चांगदेव पासष्टीचा अर्थ करणे इतकं सोपं नव्हतं, म्हणून ते परत पत्र घेऊन येतात, माघारी येतात, आणि नंतर मुक्ताबाईच्या माध्यमातून त्यांना सद्गुरू लागतो। संत एकनाथ महाराज सद्गुरूंचा महिमा वर्णन करताना म्हणतात,
ओत प्रोत आत्मा स्वरूप जयासी तयासी द्वंद्वासी भेटी कैची।
ज्याला आत्मा हा विषय कळतो, आत्मा काय आहे याची जाणीव आहे, तर ओतप्रोत आत्मा स्वरूप जयाशी, या संपूर्ण संसारामध्ये फक्त माणसांमध्येच नाही, फक्त जनावरांमध्येच नाही, अणुरेणूमध्ये सुद्धा ओतप्रोत, ओतप्रोत म्हणजे आत आणि बाहेर सर्वत्र तो आत्माच भरून आहे. मग तो दगड का असे ना, झाड का असे ना, गवत का असे ना, जनावर का असतील ना, माणूस का असे ना, सर्वत्र ओतप्रोत आत्मा स्वरूप जयासी तयासी द्वंद्वासी भेटी कैची. मग त्याच्या ठिकाणी द्वैत कसलं काय, त्याच्या ठिकाणी द्वंद्व कसलं काय, त्याच्या ठिकाणी ड्युअलिटी नाही, त्याच्या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट्स नाहीत, तो तर युनिफाईड आहे, एकत्रित आहे, एकच आहे.
नाही त्यासी मनी द्वैता द्वैत नाव, आत्मस्थिती भाव सर्व जगी.
ज्याच्या मनामध्ये द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही प्रकार नाहीत, जसं द्वैत संपलं त्या द्वैतासोबतच अद्वैत सुद्धा संपलं, कारण तो सस्वरूपाशी एकाकार झालेला आहे. आत्मस्थिती भाव सर्व जगी म्हणून संपूर्ण जगामध्ये त्याचा आत्मस्थितीचा भाव आहे, मीच या सर्व जगामध्ये भरून उरलो आहे, असा तो स्वतःच परमात्ममय झालेला. त्याला परमात्ममय झालो हेही माहीत नाही, पण तो अभेद भक्तीने ओतप्रोत भरलेला आहे.
सर्व जगी दिसे ब्रह्मरूप जासी, उपमा तयासी काय देऊ.
ज्याला संपूर्ण जग ब्रह्मरूप दिसते त्याला मी दुसरी कुठली काय उपमा देऊ.
काय देऊ जगी नसे त्या समान, स्वयं प्रकाश मान सद्गुरु राजा.
काय देऊ जगी नसे त्या समान, असा तो स्वयं प्रकाश असा कोण असू शकतो ज्याला ही उच्च स्थिती प्राप्त झाली असेल, ज्याला सर्व जगामध्ये आत्मस्थिती अनुभवाला येते, सर्व जगामध्ये ते ब्रह्मस्वरूप दिसते, असा जो स्वयंप्रकाश असेल तोच सद्गुरू.
सद्गुरू राजाने केली मज कृपा, ब्रह्मानंद सोपा केला मज.
अशा त्या सद्गुरू राजाने, त्या महान सद्गुरूने अशी माझ्यावर कृपा केली आणि त्याच्या कृपेमुळे हा ब्रह्मानंद मला सोपा होऊन गेला. तर इथे का दर्पण व्याजे दिसे देखते जीवी, आता दर्पणाचा दृष्टांत देऊन माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा बोध कसा प्राप्त होईल. ही एवढी मोठी गोष्ट चांगदेवांना सांगत आहे, पण उपभोक्ता कसे येईल. तू एक आत्मा, मी एक आत्मा, मला मीच उपभोग भोगतो, तुला तूच उपभोग कर. आत्मस्वरूपात मी माझा उपभोग घेतो, तुझा तू उपभोग घे, म्हणजे मी तुझा उपभोग घेतल्यासारखा होईल, तू माझा उपभोग घेतल्यासारखा, कारण तुझा आणि माझा आत्मा निराळा नाही. पण हे ज्ञान प्राप्त होणे अत्यंत अवघड आहे, कारण यासाठी सद्गुरूंची शाश्वत कृपा पाहिजे, अखंड अशी कृपा पाहिजे, तरच हे जमू शकेल. जे सद्गुरू आत्मस्वरूपाने ओतप्रोत भरलेले आहेत त्यांना जगामधील अनेक सुख दुःख द्वंद्वे कधी भेटतच नाहीत. सर्व जगाकडे ते आत्मस्वरूपाने पाहत असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये द्वैत अद्वैत येत नाही. आता केवढी मोठी गोष्ट आहे, द्वैत तर येतच नाही पण अद्वैतही येत नाही, हे असं कसं होईल. पहिल्यांदा द्वैत आहेच, द्वैत जायला माहीत नाही किती जन्म लागतील. मग सर्वत्र एक आत्माच परिपूर्ण भरलेला आहे अशी जाणीव होईल. तर एक आत्मा भरला आहे एक म्हटल्यानंतर तिथे अद्वैत आलं, आणि नंतर माहीत होईल की अरे मी तर एक नाहीच, सर्वच मी आहे, किंवा सर्वांच्याही एकत्रित समूहामध्ये जो परी एक आहे, सर्वोपरी एक आहे, तोच मी आहे. मग तिथे एकही संपला, कारण शून्य एक दोन तीन हे तर आपण निर्माण केलेले आहेत ना. जे मूळ स्वरूपात आहे तिथे तर काहीच नाही, त्याला शून्य म्हणणे देखील खपत नाही. तर म्हणून ते द्वैत आणि अद्वैत याच्या पलीकडे गेलेली अवस्था आहे, ते त्याच्याही पलीकडे गेलेले असतात. सद्गुरु सर्व जगाकडे ते ब्रह्मस्वरूपानेच पाहत असल्याने त्यांना कोणती उपमा द्यावी हेच काही कळत नाही. ते स्वयंप्रकाशी आत्म्याप्रमाणे प्रकाशमान असतात. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक, सद्गुरु तयाचाही प्रकाश. एकनाथी भागवतामधली ओवी तुमच्यापैकी काहींना आठवत असेल, ब्रह्म सर्वाचे प्रकाशक किंवा ब्रह्म विश्वाचे प्रकाशक, सद्गुरु तयाचाही प्रकाश. ते स्वयंप्रकाशी आत्म्याप्रमाणे प्रकाशमान असल्याने त्यांच्या समान जगामध्ये दुसरे काहीच दिसत नाही. अशा सद्गुरु राजांनी माझ्यावर कृपा केल्याने मला ब्रह्मानंद सहज सुलभ झाला. आणि हाच उपदेश माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना या ओवीच्या माध्यमातून सांगतात. रुचतीये चेनी मिसे, रुचिते जेवी जे जैसे, का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. आता ही उच्च स्थिती कशी प्राप्त करायची, ही प्राप्त होण्यासाठी पहिली आणि एक्सक्लुसिव्ह कंडिशन जी आहे ती म्हणजे सद्गुरू. सद्गुरू शिवाय हे कळू शकत नाही. प्राप्त होणे तर अवघडच आहे, पण सद्गुरू शिवाय हे कळणे देखील शक्य नाही. याचा अर्थ काय होतो, हा अर्थ समजून घेण्याशिवाय सुद्धा सद्गुरूंच्या कृपेशिवाय शक्य नाही, नाहीतर हे नुसते शब्दचे शब्द राहतील. रुचिते जेवी जे जैसे, टेस्टिंग द टेस्ट. आता टेस्टिंग द टेस्ट किती अवघड काम आहे. कोणत्या गोष्टीचा टेस्ट टेस्ट करणे, आता हे शब्दच आहे ना टेस्ट टेस्ट. दोन्ही ठिकाणी टेस्ट शब्दाचा अर्थ निराळा आहे. चवीची चव घेणे म्हणजे आत्म्यानेच आत्म्याचे दर्शन करणे. आत्म्याला डोळे आहेत का, शरीराला असतात तसे. माझा आत्मा असू द्या किंवा तुझा आत्मा असू द्या, आत्म्याला डोळे आहे का. मग आत्मदर्शन घेण्याची गोष्ट परत परत येत आहे चांगदेव 65 मध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, अमृतानुभवामध्ये, आणखीनही इतर ग्रंथांमध्ये, नाथ महाराजांच्या साहित्यामध्ये. आत्म्याने आत्म्याचे दर्शन कसे होईल हो, आत्म्याला काही डोळे आहे का. पण डोळे असणे म्हणजेच दर्शन होणे ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. दर्शन म्हणजे डोळेच पाहिजे किंवा डोळ्यांनीच पाहता यावं त्याला दर्शन म्हणत नाही. त्याला जर दर्शन म्हटलं असतं तर गुलाबराव महाराजांनी इतकं उत्कृष्ट काव्य केलं नसतं. ज्यांना डोळेच नाही त्यांनी आत्मदर्शनावर लिहिलं हो. आणि तशा लोकांवर कितीतरी PhD झाल्यात, कितीतरी लोकांनी डिलीटच्या उपाधी घेतल्यात. तर आता दर्शन म्हणजे कसे, आत्मदर्शन म्हणजे कसे, आता या ओवीच्या माध्यमातून सुद्धा दर्पणाने दर्पणाला पाहणे. दर्पण पाहतो का, दर्पण तर डेड आहे, ती जिवंत वस्तू नाही. पाहणारा ही जिवंत वस्तू आहे, जिवंत व्यक्ती आहे, आणि तो स्वतःलाच पाहतो. दर्पणाचा तर मीश आहे. मग आत्मा जेव्हा त्या परमात्म स्वरूपाला पाहतो किंवा त्याच्या संपर्कात येतो तेव्हा त्याला तो अनुभव करू शकतो. डोळ्याने दर्शन घेण्याला दर्शन म्हणतात तसं दर्शन नाही आहे. म्हणून चांगदेवा तुझी माझी भेट हे इथे प्रत्यक्ष घडत नसून ही कंटिन्युअस शाश्वत भेट आहे, ही अखंड भेट आहे. यात कुठेच काही खंड नाही, कारण तू तुझ्या आत्मस्वरूपाला जसा उपभोगतो मी माझ्या आत्मस्वरूपाला तसाच उपभोगतो. आणि हा उपभोग घेताना तू माझा उपभोग घे, मी तुझा उपभोग घेतो, म्हणजे तुझी माझी भेट झाली. तुझी माझी भेट होण्यासाठी इथे दोन शरीरांची गरज नाही, दोन डोळ्यांचीही गरज नाही, अशी ही तुझी माझी उच्च स्वरूपातली भेट आहे चांगदेवा. ओवी संपवण्याच्या आधी एकदा उच्चार करूया.
रुचत्या चेनी मिसे रुचिते जे विजे जैसे का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी.
रुचीच्या निमित्ताने, रुचीच्या मिशाने किंवा रुचीच्या निमित्ताने, टेस्टच्या निमित्ताने रुचिते जेविजे जैसे. रुचीचं स्वतः जेवण करते म्हणजे टेस्टला टेस्ट घेण्याच्या बहाण्याने टेस्टच जेवण करत आहे. स्टमक जेवण करत नाही आहे, तोंड जेवण करत नाही आहे. म्हणून ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ना, त्यांचं पोट नाही भरू शकत, कारण रुची जीवू शकत नाही तिथे. पण तेच लाडू दिला तर पोटात जातो, पोट भरते. तर रुचितियाचे निमिसे रुचिते जेविजे जैसे का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.